निर्गम प्रकरण 10 टोळांची पीडा। मग परमेश्वर मोशेला म्हणाला, फारोकडे जा, कारण मी त्याचे व त्याच्या सेवकांचे मन कठीण केले आहे, ते ह्यासाठी की त्याच्यामध्ये मी ही आपली चिन्हे प्रकट करावी। मी परमेश्वर आहे हे तुम्हाला कळावे, म्हणून मी मिसऱ्यांची कशी फजिती केली आणि त्यांच्यामध्ये काय काय चिन्हे प्रकट केली ते तुझ्या पुत्र पौत्रांच्या कानी जाऊ दे। मग मोशे व अहरोन फारोकडे आत जाऊन त्याला म्हणाले, इब्रियांचा देव परमेश्वर असे म्हणतो, तू माझ्यासमोर नमायला कोठवर नाकारीशील? माझ्या लोकांना माझी सेवा करायला जाऊ दे। तू माझ्या लोकांना जाऊ देण्याचे नाकारीशील तर पहा, मी उद्या तुझ्या देशात टोळ आणेन। ते भूतल एवढे झाकून टाकतील की जमीन दिसेनाशी होईल। गारांच्या वृष्टीपासून निभावून जे काही शेष उरले असेल त्याचा ते फन्ना उडवितील। वनात तुमची जितकी झाडे लागलेली आहेत तीही ते खाऊन टाकतील। तुझी घरे, तुझ्या सर्व सेवकांची घरे आणि साऱ्या मिसऱ्यांची घरे ते व्यापून टाकतील। इतके टोळ तुझ्या बापदादांनी किंवा त्यांच्या वाडवडिलांनी त्यांच्या जन्मात आणि आजवर देखील पाहिले नसतील। मग मोशे मागे फिरून फारो पुढून निघून गेला। फारोचे सेवक त्याला म्हणाले, कोठवर हा मनुष्य आमच्यासाठी पाश असा राहील? जाऊ द्या ह्या लोकांना आणि त्यांचा देव परमेश्वर ह्याची सेवा त्यांना करू द्या। मिसर देशाचा नाश झाल्याचे आपणाला अजून कळत नाही का? तेव्हा मोशे आणि अहरोन यांना पुन्हा फारोकडे आणण्यात आले आणि तो त्यांना म्हणाला, तुम्ही जाऊन आपला देव परमेश्वर ह्याची सेवा करा। पण जाणार कोण कोण? मोशेने म्हटले, आम्ही आमचे तरुण व म्हातारे ह्यासह जाऊ। आमचे मुलगे, आमच्या मुली, आमची शेरडे मेंढरे आणि आमची गुरेढोरे ह्या सर्वांना घेऊन आम्ही जाणार, कारण परमेश्वराप्रीत्यर्थ आम्हाला उत्सव करावयाचा आहे। तो त्यास म्हणाला, मी तुम्हाला तुमच्या मुलाबाळांसह जाऊ दिले तर परमेश्वर तुमच्या बरोबर असो। खबरदार, तुमच्या मनात वाईट हेतू आहे, असे होणार नाही। तुम्ही पुरुषच जा आणि परमेश्वराची सेवा करा, कारण तुम्ही तरी हेच मागत आहात। मग त्यास फारो पुढून घालवून दिले। परमेश्वर मोशेला म्हणाला, मिसर देशावर टोळधाड यावी म्हणून त्यावर आपला हात उगार, म्हणजे ती गारांच्या सपाट्यातून उरलेली वनस्पती खाऊन टाकील। मोशेने मिसर देशावर आपली काठी उगारिली तेव्हा परमेश्वराने दिवसभर व रात्रभर देशावर पूर्वेचा वारा वाहविला आणि सकाळ झाली तेव्हा पूर्वेच्या वाऱ्याबरोबर टोळ आले। सर्व मिसर देशावर टोळांनी धाड घातली आणि ते सर्व देशावर उतरले, ते असंख्य होते। ह्यापूर्वी एवढे टोळ कधी आले नव्हते व ह्यापुढेही कधी येणार नाहीत। त्यांनी सर्व भूमी झाकून टाकल्यामुळे साऱ्या देशावर अंधार पडला आणि त्यांनी भूमीवरील सर्व वनस्पती आणि गारांच्या वृष्टीतून बचावून राहिलेली सर्व फळेही खाऊन टाकली। सर्व मिसर देशात झाडांपैकी किंवा शेतातील वनस्पतींपैकी हिरवे म्हणून काही उरले नाही। मग फारोने मोशे व अहरोन यास ताबडतोब बोलावून आणून म्हटले, मी तुमचा देव परमेश्वर ह्याच्या विरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केले आहे, तर आता ह्या एकदाच माझ्या पापाची क्षमा करा आणि ही एवढी मरणावस्था माझ्यापासून दूर व्हावी म्हणून तुमचा देव परमेश्वर ह्याच्यापाशी विनंती करा। तेव्हा मोशेने फारोजवळून निघून जाऊन परमेश्वरापाशी विनंती केली। तेव्हा परमेश्वराने पश्चिम दिशेचा प्रचंड वारा वाहविला, त्याने त्या टोळांना उडवून तांबड्या समुद्रात लोटिले। मिसर देशाच्या सर्व हद्दीत एकही टोळ राहिला नाही। तथापि परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि त्याने इस्रायल लोकांस जाऊ दिले नाही। निबिड अंधकाराची पीडा। मग परमेश्वराने मोशेला सांगितले, आकाशाकडे आपला हात उगार, म्हणजे मिसर देशावर अंधकार पडेल इतका की तो हाताला लागेल। तेव्हा मोशेने आपला हात आकाशाकडे उगारिला आणि 3 दिवस सर्व मिसर देशभर निबिड अंधकार पसरला। 3 दिवस कोणी कोणाला दिसेना की कोणी आपले ठिकाण सोडून हालेना, पण इस्रायल लोकांच्या सगळ्या वस्तीत उजेड होता। मग फारो मोशेला बोलावून म्हणाला, तुम्ही जाऊन परमेश्वराची सेवा करा, तुमची शेरडे मेंढरे व गुरेढोरे मात्र येथेच राहिली पाहिजेत, तुमच्या मुलाबाळांनाही तुमच्याबरोबर घेऊन जा। मोशे म्हणाला, आमचा देव परमेश्वर ह्याला यज्ञ करण्यासाठी यज्ञ पशु व होमबली तू आमच्या हवाली केले पाहिजेत, आमचे पशुही आमच्याबरोबर गेले पाहिजेत, एक खूरही मागे राहता कामा नये, कारण ह्यातूनच आमचा देव परमेश्वर ह्याच्या सेवेसाठी यज्ञपशु घ्यावे लागतील, आणि परमेश्वराच्या सेवेला काय लागेल ते आम्हाला तेथे जाऊन पोहोचेपर्यंत कळावयाचे नाही. तथापि परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि तो त्यांना जाऊ देईना. फारो त्याला म्हणाला, माझ्यापुढून चालता हो आणि संभाळ, पुन्हा मला आपले तोंड दाखवू नकोस. तू आपले तोंड मला दाखविशील, त्या दिवशी तू मरशील. मोशे म्हणाला, तू ठीक बोललास, मी पुन्हा तुझे तोंड कधीही पाहणार नाही.